हा दरवाणारा दुर्गंध सौभाग्यवती मनोरा भावशीची सदा सागरासाठी किनारा अशा स्वामींच्या या कुटुंबात अनेकदा सामावलेले आहे. या कुटुंबातीलही सत्पौत्तर रवींद्र जोशी रवीदादा स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रहित आहे. व्यवसायाने तो आर्किटेक्ट आहे. अत्यंत सेवाभावी उर्दू आणि उत्तमाशी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. अशा रवीदादांचं मनोबल असाच राहायचे.
सामान्य आणि त्यातच निरर्थक वाटू लागलं. आश्चर्य वाटायचं की प्राप्त स्थितीमध्ये सुद्धा त्यांचा आनंद मनाची शांती घडत नाही. मग हे आपल्याला शिकावं लागतं तरी काय आता आजपासून किमान संतांविषयी सद्ग्रंथांविषयी माहिती गोळा करावी असं ठरवलं. त्या काळात मी दत्तानुदांची पुस्तकं मालिका वाचत असते. त्यामध्ये सत्पुरुषांचे वागणं बोलणं त्यांची उत्सुकता नम्रता कारुण्य प्रेम याविषयीचं निरीक्षण वाटतं. पण आमचे सद्गुरु आपल्याला कसे आणि कुठं भेटणार असं वाटावं लागतं. ईश्वरी कृपेने परमार्थ मार्गातील काही आदरणीय व्यक्ती मला भेटल्या. त्यापैकी एकाने मला सांगितलं श्री अक्कलकोट स्वामींच्या मठात खूप जायला लागला. त्याप्रमाणे मी श्रद्धापूर्वक दृष्ट झाला तरी खूपच काही अडचण आली किंवा मनातील एखादी गोष्ट बोलावीशी वाटली तर मी त्यांच्याशी बोलत होतो. अशा रीतीने एक प्रकारे ताळपडत धडपडत तर दुसऱ्या शिष्याने ते नाणं खोल खाईमध्ये जरी कुठे तरी टाकून दिलं. दुसरा शिष्य मात्र ती सुवर्ण मुद्रा सद्गुरूंच्या चरणी ठेवायला घेऊन आलो. हा गुरु त्यांनी सांगितलं की स्वामी मला तर एकही जागा या मंडळावर मिळाली नाही, तिथं तुमचं वास्तव्य नाही. तुम्ही तर सर्वत्र सोडून राहिलेला आहात, तुमच्यापासून काही घडवणार शक्य नाही. तुझ्या स्वामीजीच्या कृपेने असा तिसरा शिष्य होण्याचं भाग्य मला मिळावं असं वाटलं. अमेरिकी देशात अपरिचित माणसांमध्ये अडचणीच्या प्रसंगात मिळणारं अनपेक्षित सहकार्य, मदत आणि सदिच्छा मला बरोबरी हेच सांगत होत्या की स्वामीजी माझ्याबरोबर आहे. तुमच्या 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होता तरी एका केंद्राच्या मुख्य कार्यक्रमात सामील होतो असं मला सांगत. घरापासून, केंद्रापासून आणि स्वामीजींपासून दूर राहण्याचा काळ माझ्यात मोठा बदल करून केला. खूपशा गोष्टींचा व्यक्तींचा संवाद मी सुरक्षित करून चालत होतो, पण त्यांच्याशी तासातून झाल्यानंतर त्याचं मोठं कळलं, त्याची अमूल्यता कळली. पुण्यात परतल्यावर घर असतं किंवा ऑफिस असतं, केंद्रातील सेवा असतो, माझा संवाद 100% देण्याचा मी प्रयत्न करतो. केंद्रात आल्यानंतर जसं शेवट होऊन लागलो तसं लक्षात आलं की जीवनाचा खरा आनंद स्वरूपाची ओळख करून देण्याचं आहे. श्रवणातील बाह्य संबंधांबरोबर अंतर्गतही बदल जाणून लागले आणि स्वामीजींची माझ्यावर इतकी कृपा समजते. इथं मिळणाऱ्या गेली प्रेमामुळे कशाची कृती झाली असेल तर ती सद्भावाची. छोट्या मोठ्या गोष्टींनी येणारी नाराजी, उद्विग्नता याकडे अलिप्त पाहण्याचा थोडाफार प्रयत्न करू लागला. मनाची अस्वस्थता शांतत कमी होऊ लागला. इंद्र परिवारा बाहेरील पवित्र संप्रदायांची सुद्धा आदरभाव वाढीस लागला. सन्मान तर शेती बदलत नसते, परंतु तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते. स्वामीजींच्या जीवनाकडे पाहिल्यावर हेच आपल्याला समजतं. पूजनीय स्वामीजींचा मंत्राभाव, त्यांचा प्रेमळ पाहणं, साधकांची प्रगती व्हावी या कार्याची आंतरिक कर्म विषादक होते नसता आणि स्वामी माधवनाथा प्रती असणारी या सगळ्या गुणांमुळे अत्यंत प्रभावित होते. स्वामीजींनी एक प्रकारे माझं भावविश्व व्यापून टाकायला सुरुवात केली. रोजच्या व्यवहाराच्या गटाव्यतीत सुद्धा त्यांचं स्मरण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा मनाला एक शांतीचा स्पर्श होत जातो. त्यांची विविध रूप माझ्या मनपटलावर जरूर जातात. मग आठवतात ते गुगव साधना शिबिरात सकाळी ज्ञानेश्वरी येथे अत्यंत गहन विषयावर बोलणारे स्वामी, तर दुपारी साधकांबरोबर सहभोजनात सामील होत नंतर 8 वाजता उद्यासाठी रांगेतही थांबणारे स्वामी, अमानित्व अगंधित्व असेल स्वयमेव प्रतीक असणारे स्वामी, स्वामीजींच्या प्रेमाचं गुणाचं वाचल्यपूर्ण कोण असेल तर त्यामध्ये मातोश्री व मधुराज आहे. सात्विक प्रेमानं आनंदानं सदा उपस्थित असणाऱ्या आणि शांतपणे सदोदित देवत राहणाऱ्या नंदारूपाप्रमाणे आम्हाला त्या दिसतात. स्वामीजींच्या कृपेने जीवनाचं उद्दिष्ट आता करून गेले. गंतव्य वास्तव्य समजल्यामुळे निश्चितता आली आणि निश्चितताही आली. आता एवढंच मागणं मागतो की आपल्या विचारांचे संस्कार सगळं ज्ञान मार्गाचे सगळी स्मरण आणि स्मरण आम्हाला राहावं हीच आपल्याला विनम्रता.
आज प्रकाशन होणार आहे. 2010 सालात झालेले गुरुवारचे स्वामीजींचे सर्व सत्संग
यांच्या हस्तेतून प्रकाशन करू. काणेकाका गेल्या 7-8 वर्षांपासून स्वामीजींच्या कार्यात सहभागी आहेत. हडपसरहून स्वामीजींच्या सर्व प्रवचनांचा सत्संगाला ते सहकुटुंब उपस्थित असतात. त्यांच्यावर असलेल्या वारकरी परंपरेच्या संस्कारांमुळे आपल्या मंडळाच्या कामात ते सदमनही कार्यरत आहे. हडपसरला आपल्या घरी ते ज्ञानेश्वरी अभ्यास केंद्र चालवतात. उच्च विद्या विभूषित आणि यशस्वी उद्योजक असूनही त्यांचा समृ स्वभाव आणि सद्गुरूंवरील निष्ठा लक्षात राहण्यासाठी आहे. Thank you.
ऐकायला मिळते. या शनिवारी आखलेल्या पहिल्याच सत्कारामध्ये एक साधन विचारतो. आपण एकदा आशीर्वादाला रामासाठी नाम घ्यायचे, ध्यानासाठी ध्यान करायचे, प्रार्थनेसाठी प्रार्थना करायची, पण असे योग्य आचरणा सारखे एखादे हे कसे करायचे, हे जमेल का असा एक प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना स्वामीजींनी योगी आचरणाचं संपूर्ण चरित्र आपल्यामुळे समोर ठेवले आहे. त्या अगदी त्यांच्या विलायतीच्या शिक्षणापासून तर त्यांच्या आध्यात्मिक प्रवास स्वाटेशीपर्यंत ते कसे गेले हा सर्वा उत्तरावर स्वामीजी असे म्हणाले की मी असं काही म्हटलं नव्हतं, खरं तर मी असं म्हणाला असते की अशा प्रकारचं जीवन जगणं एखादी व्यक्ती होऊ शकते, कारण हे फार कष्टप्रद आहे असं मी बोललो असते. असं म्हणून स्वामीजी म्हणतात योगी आनंदाने जो काही संकल्प केला होता महामानव बनवण्याचा, त्यानंतर स्वामीजी म्हणतात की महामानव बनवला जात नाही, महामानव व्हावा लागतो. संत निर्माण होणे हा निसर्गाचा काही चमत्कार आहे, कारण जाणता बनवला जात नाही, जाणता तयार होत. असं सांगून स्वामीजींनी हा विषय संपवलेला आहे. त्यानंतर खरंतर कृष्णमूर्तींचं उदाहरण स्वामीजींनी दिलं की कसा आणि वर्ग त्यांनी त्यांना जगद्गुरु बनवण्याचा प्रयत्न केला होता, तो कसा फोन केला असं सांगतो. दुसऱ्या आध्यात्मिक संदर्भामध्ये सारकाने प्रारंभयोगावर प्रश्न केलेला आहे आणि असं विचारलं की आत्मज्ञानाच्या प्रवासामध्ये शांतता आणि सुख मिळणे हा प्रारंभयोग आहे का, त्या प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजींनी प्रारंभयोग हा मान्य केलेला आहे. प्रारंभयोग हा प्रकृती पुरता मान्य केला आहे आणि स्वामीजी असं म्हणतात की आत्मज्ञानासाठी जो आत्मज्ञान हे एकच वर्ष अशी आहे की जी ग्रहभूमाच्या चक्राला सापडत नाही, ग्रहभूमाच्या चक्रामध्ये आढळत नाही. उलट आत्मज्ञान प्राप्त करणं हा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे आणि असं असल्यामुळं शांती किंवा सुख हे प्रारंभयुगात येत नाही, तर शांती आणि सुख मिळणे हा प्रत्येक स्वयं जगत असलेल्या विशिष्ट पारमार्थिक भूमिकेचा परिपाक आहे. तो एक सुरुनियोजित प्रवास असा आणि खूप ठरवून आणि व्यवस्थित मोर्चे बांधून केलेला घटनेचा शेवट आहे. प्रत्येक जीवाला आत्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे सुद्धा स्वामी फक्त ते आपल्यापणे तो कसा प्राप्त होतो. अशा एका संदर्भामध्ये आपल्या आत्मसत्ता या मध्यवर्ती कल्पनेविषयी एका साधकाने प्रश्न विचारला होता. स्वामीजींनी आंतरमुक्ता म्हणजे काय कशी साधावी हे सगळं सांगतो. स्वामी याविषयी म्हणतात की आपला सर्व समुदाय एका विशिष्ट वेगाने जाण्यासाठी आपण या एक मध्यवर्ती कल्पना केली आणि जर तुम्ही या विषयी उदासीन असाल तर तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे. आपल्या चोवीसचा असा विश्व मी पाहण्यासाठी या मध्यवर्ती कल्पना आहे. असे अनेक प्रश्न यानंतर आलेले आहेत. हे मनाचे वैरक्ष्य कसे घालावं, स्वरूपता समीपता सुलभता या गोष्टी म्हणजे काय, तर खूप असा आनंददायी हा प्रवास करत करत आपण शेवटच्या सत्संगापर्यंत येतो. शेवटचा सत्संग हा 30 डिसेंबर 2010 रोजी झालेला आहे. या सत्संगामध्ये एका साधकाने कुंडलिनी योगावर आधारित असा प्रश्न विचारला. की कुंडलिनी योग म्हणजे हा योग आणि आम्ही ज्ञानेश्वरीच्या विद्येपारायण करतो, ज्ञानेश्वरीमध्ये हा योग सांगितलेला आहे, ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांपैकी महत्वाचा अध्याय होता, असे काही थोडेसे अर्थयुक्त प्रश्न विचारण्यासाठी स्वामीजींची भाषा ही थोडीशी कडक झालेली आपल्याला लक्षात येते. आणि स्वामीजी असं म्हणतात की त्यांनी थोडीशी हटयोग आणि राजयोग अशी सुद्धा तुलनात्मक केलेली आहे. तर स्वामीजी म्हणते की कुठल्याही साधकाने कुठल्याही दोन पत्रामध्ये तुलना केली, कुठल्याही दोन साधनांची तुलना करू नये, कारण प्रत्येक साधना शेवटी सोहम कोण मी आहे या मुलापर्यंत आपल्याला पोहोचतात. तर अशी तुलना शक्यतो साधकाने करू नये असं म्हणून स्वामी म्हणतात की खरं तर आपलं सर्व तत्वज्ञान हे परिस्थितीनुसार आणि आपल्या सोयीनुसार आपण बनवत असतो. हे स्पष्ट करण्यासाठी स्वामीजींनी छोटीशी गोष्ट सांगितली. स्वामीजींनी खूप खुलवून सांगितलेले मी थोडक्यात सांगतो. ते मुलगा एका गाढवावर बसून एका मध्यालयात गेला होता असं म्हणून स्वामीजींना आठवण की उद्या 31 डिसेंबर आहे. मग स्वामीजी म्हणतात उद्या मधला जाणार नाही म्हणतात, असं म्हणून स्वामी म्हणतात पाहिलं की त्याचं गाढव गोष्टी कसं चित्र विचित्र प्रकारे रंगवले नाही. तर मुलाला खूप सत्तावले आणि तो विचार कोणी असं घेतला म्हणून तो खरा मुद्दा घेतो. त्या मंडळाने मोठमोठ्याने ओरडतो की माझं गाढव असं कोणी प्रकारे रंगवलंय ते मला जाणून घ्यायचं. आणि होता असं की एक मोठा माणूस त्यांच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो किती रंग बोला काय करायचं काय बोलायचं तो सगळा आदेश पाहतो बोलला म्हणतो तसं काही नाही म्हटलं आता पहिला हात सुकलेला आहे तर दुसरा हात मारायला नाही असं मला माणसा सांगायचं तर अशा प्रकारे सगळं आपलं तंत्रज्ञान चाललं. तर आता हे
शास्त्राने प्रश्न विचारला जीवनात कर्तव्यांची काय आवश्यकता, शास्त्रांचा अभ्यास करण्याने परमात्मा प्राप्ती होऊ शकेल का? रामकृष्ण म्हणाले, ते जहाज पहा आणि त्याला भाषेशी बोल पहा.
रामकृष्णांनी विचारले आणि त्याला बांधलेली होडी. शिष्य उतरला, ते जहाज पोहोचेल त्यावेळेला. आता रामकृष्णांनी विचारलं, ती होडी जहाजापासून जर सोडली तर कधी पोहोचेल? शिष्य म्हणाला, काही सांगता येत नाही, कदाचित भरकटून सुद्धा जाईल. रामकृष्ण म्हणाले, म्हणूनच योग्य दिशा मिळवण्यासाठी सद्गुरूंची जीवनात नितांत आवश्यकता असते. सोप्या साध्या उदाहरणामधून संत खूप मोठी शिकवण आपल्याला देतात. अशाच अर्थाचा संत कबीरांचा अभंग सद्भक्त श्रेयस जोगळेकर सादर करेल. तो दहावीच्या परीक्षेत 97% मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तो शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतो, आता आपण त्याच्याकडनं अभंग आहे. युधिष्ठिर महाराज सद्गुरूंच्या उपदेशाचं वर्णन करताना म्हणतात, पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या पवित्री जगती गर्जती सैंघ, जैती कमळ कळिका जाले पणे, हृदयींची या मकरंदाचे राखो नेणे, दे राया रंगा पारणे अमूलाचे, असे परम पूजनीय स्वामीजींचे आशीर्वचन आता आपण ऐकूया। स्वामीजींना आपण तशी विनंती करूया।
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं जगोधरूपं योगीन्द्रवैद्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं विद्यमहम्। गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु येन देव तुझा पाहता नाही त्रिमुखी, सद्गुरुने आपल्या जीवनावर जो उपकार केलेला असतो त्याच स्वरूप सद्गुरुने आपल्या जीवनाला दिशा दिलेली असते, सद्गुरुने आपल्या विचाराला दिशा दिलेली असते, आपल्याला शांती प्रदान केलेली असते, सुखाच्या दुःखाच्या अडचणीच्या संकटाच्या आनंदाच्या अशा प्रसंगामध्ये बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी सद्गुरूंच्या उपदेशाची आपल्याला मदत होते। सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे। सद्गुरु सद्वस्तू दाखवतात, सद्वस्तू म्हणजे आत्मवस्तू, सद्वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू। अरे गहना होनी गहन माझा स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले, ते माझ्या जीवींचे गुज मी सांगेन म्हणतो तुझं, जरी अवधान देशील मजत तरी आता येईल क्षणी, असं समर्थ सांगतात आणि शिष्याला उपदेश करतात। मला असं वाटतं की माझी प्रवचन तुम्ही वर्षभर ऐकत असता, सत्संग प्रश्नोत्तर तुम्ही वर्षभर ऐकत असता, विविध कार्यक्रमांमध्ये वर्षभर तुम्ही मला ऐकत असता, कशा करता? या करता की आपल्या जीवनाचा जो परम उद्देश आहे, परम कर्तव्य आहे, ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून, साध्य व्हावं म्हणून। आजच्या या कार्यक्रमांमध्ये सकाळच्या गुरु पौर्णिमा उत्सवात गेली काही वर्ष मी आपल्याकडून काही साधना करून घेतो, त्याचाही हेतू असा की साधनेची उजळणी व्हावी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून साधना करावी. थोडस साधनेचं अंतरंग तुमच्याशी बोलावं की जेणेकरून पुढे वर्षभर तुम्हाला उपयोग होईल. काही साधक हे परगावून आलेले आहेत, विशेष करून परत परत येऊ शकत नाहीत. अनुषंगिक साधनेच्या दृष्टीने या गुरु पौर्णिमेच्या उत्सवात एक काव्य करायचं असं मी ठरवलं आणि ते काव्य करून त्या काव्यावर आज आपल्याला साधना करायची आहे. मी ते काव्य प्रथम वाचून दाखवतो. संसार नश्वर मानवनी पैसावे भावे ध्यावे मनी गुरु रूप गुरुवाक्य घुसळण करावी अंतरी भाव दृढ धरी तो मी ऐसा श्वासोच्छ्वासी सोहम सोहम मंत्र जप होता आपे आप चित्त शुद्धी भ्रूलता संगमी साक्षित्व अभ्यासे चित्त अनायासे लय पावे शून्यते उपरी केवळ गगन पुरे द्रष्टा जाण आपणची द्रष्टुत्व ही जाता स्वरूपाची प्राप्ती घनानंद स्थिती अनुर्वाच्य शांती सुख लाभ वैसव्या ठाईच मकरंदासी साच गुरु कृपा असं हे काव्य आहे. आपल्याला अर्थातच ध्यानाला बसायचं आहे. आपल्या वर्षी 15 ते 20 मिनिट आहे. सर्वजण डोळे मिटून बसलेले आहेत. डोळे मिटून आपलं आसन एकदा तपासून बघा. स्थिर सुखम आसनम स्थिर बसायचं आहे आणि सुखावह असलं पाहिजे. आणि या क्षणी संसाराला 100% असत्य समजा. संसाराच्या देहाला लागलेला आहे, त्या देहापासून सर्व भोग असत्य समजा. देहच नश्वर जाणार आहे. देह आणि देह संबंधित जमीनदास
निर्विचार
श्वास सोडताना हम असे 5-7 श्वास घ्यायचे आहे. तुमचे दीर्घ श्वास थांबवायचे आणि मस्तकाच्या पोकळीमध्ये सोहम भावाने परिपूर्ण असे आपण जाऊन स्थिर झालो आहोत. तसेच थांबून राहायचं, श्वासाकडे दुर्लक्ष. श्वास नैसर्गिक लयचा तर मस्तकाकाशात असलेले तुम्ही ताबडतोब साक्षी व्हा आणि भूमध्यापाशी उठलेल्या वृत्तीला सोडून द्या, तिचा त्याग करा. कोणताही विचार पूर्णत्वाला देखील जाऊ देऊ नका, ताबडतोब सोडून द्या. समोर वृत्ती शून्यता असेल आणि वृत्ती शून्यतेचे साक्षी अथवा द्रष्टा तुम्ही असाल. तसेच बसून दृश्य नाही, तुम्ही केवळ द्रष्टा. वाचायला उपलब्ध होतो। तदा दृष्टिः स्वरूपे अवस्थानं किंवा दृष्टः दृश्य शून्य आहे।
मकरंदासी साच गुरु कृपा
मकरंदासी साजन गुरु कृपा माझा सद्गुरुंना आणि सर्व पूर्वसुरींना मी प्रार्थना करतो की ही गुरु कृपा आपल्या सर्वांवर एक सारखी होवो, एक सारखा शांती सुख लाभ आपल्या सर्वांना प्राप्त होवो।
स्वामीजींनी कृपावंत होऊन आपल्याकडून साधना करून घेतली, खूप समाधान शांतता आपल्याला लाभलेला आहे। या समाधानात आपण आता स्वामीजींची पूजा बांधणार आहोत। या प्रातिनिधिक पूजनाच्या निवेदनासाठी आदरणीय सद्भक्त मिलिंदकाकांना मी इथे बोलावले।
आपल्या सर्वांतर्फे प्रातिनिधिक गुरुपूजन आता करणार आहे सद्भक्त मंदार कुलकर्णी आणि त्याची पत्नी सौभाग्यवती श्रद्धा तथा शमिका। आज मला सांगायला खूप आनंद होतो की या पूजेत आपल्या सर्वांबरोबरच परदेशातले सुद्धा अनेक साधक सहभागी होत आहेत।